नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरा विभागावरवी देवश्री गामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. संवसारभर आयज 10वो आंतरराष्ट्रीय योग दीस मनयतात. मुखेल कार्यावळ जम्मू काश्मीरांत श्रीनगरांतल्या शेरे काश्मीर आंतरराष्ट्रीय परिशद केंद्र SKICCत जाली. श्रीनगरांतल्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सुवाळ्याचें फुडारपण केलें. जम्मू काश्मीराचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा, केंद्रीय मंत्री प्रतापराव गणपतराव जाधव आनी हेर जायते मानेस्तांनी हे कार्यावळीत वांटो घेतलो. ह्या निमतान प्रधानमंत्र्यांनी उपस्थितांक संबोधीत करून सामायिक योग प्रोटोकॉल सत्रांत भाग घेतलो आनी शारिरीक, मानसीक आनी आध्यात्मीक वाडी खातीर योगाचे म्हत्व उक्तायले. संवसारभर योग करपी लोकांचो आंकडो वाडत आसा आनी ताचे फायदे वळखतात अशें तांणी स्पश्ट केले. संवसारांत असो एकूय फुडारी ना जणे आपल्या कडेन संवाद सादतना योगाचेर चर्चा करूं ना अशें तांणी सांगले. संवसारभर योगाच्या वाडट्या स्विकृतीर उजवाड घालून प्रधानमंत्री मोदी हांणी 2015 वर्सा तुर्कमेनिस्तानाक भेट दितना योग केंद्राचे उक्तावण केल्ल्याचो उगडास केलो आनी आयज त्या देशांत योग अत्यंत लोकप्रिय आसा अशें नदरेक हाडले. तुर्कमेनिस्तानातल्या राज्य वैजकी विद्यापीठांनी योग उपचाराचो आस्पाव केला. सावदी अरेबियान ताका तांच्या शिक्षण वेवस्थेचो एक भाग केला आनी मंगोलियन योग फाउंडेशन जायत्यो योगशाळा चलयता अशी माहिती तांणी फुडें दिली. युरोपांत योगासन आपणावपाविशी माहिती दितना प्रधानमंत्र्यांनी सांगले की आतां मेरेन 1.5 कोटी जर्मन नागरीक योगसाधक जाल्यात. फाटल्या 10 वर्सांत योगाच्या विस्ताराविशी प्रधानमंत्र्यांनी नव्या योग अर्थवेवस्थेविशी उलयतना योग पर्यटना खातीर वाढत वचपी आकर्षण आनी अस्सल योग शिकपा खातीर भारतांत वचपाची लोकांची तयारी हांचो उल्लेख केलो. तशेंच योग रिट्रीट, रिसॉर्ट्स, विमानतळ आनी हॉटेलांनी समर्पित योग सुविधा, योग कपडे आनी उपकरणां, वैयक्तीक प्रशिक्षक हांचोय उल्लेख तांणी केलो. ह्या सगळ्या घडामोडींक लागून तरणाट्या खातीर रोजगाराचे नवे मार्ग निर्माण जातात अशें तांणी सांगले. अंदूच्या योग वर्साचो मथाळो योग फॉर सेल्फ एण्ड सोसायटी ह्या विशयाचेर मोदी हांणी सांगले की संवसार योगाक संवसारीक कल्याणाचो एक बळिश्ट एजंट म्हूण पळयतात. योगाच्या फायद्याचो चडांत चड समावेश करपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सगळ्या गांव मुखेल्यांक पत्र बरयलां आनी गांवगिऱ्या वाठारांनी तळागळांतल्या सहभागाक आनी योगाचो प्रसार करपाक प्रोत्साहन दिलां. आकाशवाणी न्यूज भारतांतली सगळ्यांत विश्वासपात्र खबरां ब्रँड म्हूण वळखतात. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या रॉयटर्स इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ जर्नलिझम हे संस्थेन हालींच केल्ल्या सर्वेक्षणांतल्यान देशातल्या प्रसार माध्यमांच्या मळार आकाशवाणी न्यूजाची अग्रगण्य स्थानार म्हूण पुष्टी जाल्या. डिजिटल न्यूज रिपोर्ट 2024 एक भाग प्रसिद्ध केल्या वर्सुकी प्रकाशनात देशातल्या हेर मुखेल मिडिया हाऊसाच्या तुलनेत आकाशवाणी न्यूजाक महत्वाचो ट्रस्ट स्कोर मेळा. या उल्लेखनीय कामगिरीचेर प्रतिक्रिया व्यक्त करतना प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल हांणी सगळ्या परिस्थितींत सत्य प्रसारित करपा खातीर हे आकाशवाणी न्यूजाच्या अतुलनीय बांधिलकेचे प्रामाणीकरण अशें म्हणले. सर्वोच्च न्यायालयान आयज नीट यूजी 2024 समुपदेशन प्रक्रिया स्थगित करपाक न्हयकार दिलो आनी राष्ट्रीय चाचणी एजन्सी NTAक नोटीस जारी केली. न्यायालयान नव्या याचिकेक सध्याच्या याचिका वांगडा एकठांय करून 8 जुलय ही सुनावणीची तारीख निश्चित केली. नीट यूजी परिक्षे संबंधी चालू आशिल्ल्या कायदेशीर आव्हानाच्या फाटभुयेर हो निर्णय घेतला. NTAन 1563 उमेदवारांचे स्कोर कार्ड सादर केल्या उपरांत नीट यूजी परिक्षेत ग्रेस गुण दिवपा संबंधीचो मुद्दो सर्वोच्च न्यायालयान पयलीच बंद केला, जांकां वेळेचे नुकसान जाल्ल्यान नुकसान भरपाईचे गुण दिल्ले. ह्या उमेदवारांक 23 जूनाक परतून परिक्षेत हाजीर रावपाचो वा परिक्षेत मेळिल्ल्या वास्तवीक गुणांचेर आदारून समुपदेशनात हाजीर रावपाचो पर्याय दिल्लो. मुंबय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफची 18वी आवृत्ती आयज सोपपाची आशिल्ल्यान सर्वोत्कृष्ट माहितीपटा खातीर सुवर्ण शंख पुरस्कार मेळपाची अपेक्षा वाडत आसा. आयज सांजवेळा नॅशनल सेंटर फॉर पर्फॉर्मिंग आर्ट्सात जावपी समारोप सुवाळ्यान 10 लाख रुपयाचे पुरस्कार दितले. अनु भांगरा शंकाचे सर्तींत 14 चित्रपट आसात, तातूंत 3 भारतीय चित्रपट आसात. हाचे भायर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय लघुकथा चित्रपट आनी एनिमेशन चित्रपटाक रुपया शंख पुरस्कार आनी दरेकी 5,00,000 रुपया रोख इनाम दिवन भोवमान करतले. हाचे भायर विशेष ज्युरी पुरस्कार सर्वाधिक नाविन्यपूर्ण प्रायोगिक चित्रपटाक आयज प्रमोद पती हांका दितले, तशेंच राष्ट्रीय आनी आंतरराष्ट्रीय सर्तीच्या विभागातले सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, सर्वोत्कृष्ट संपादन आनी सर्वोत्कृष्ट ध्वनी डिझायन हे 3 तांत्रिक पुरस्कार दितले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.